नमस्कार, मी सौ प्रिया राजेश शिंदे आता तुम्हाला म्हणून दाखवणार आहे समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती रायाचं पहिलं स्तोत्र. श्री गणेशाय नमहा. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितोषका ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किणकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीचा कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे आणिला मागुता नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे अणुपासोनी ब्रह्मांडा येवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे मेरुमंदारधा कुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा गिळिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्रपाठे करुनिया भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडण रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती जय जय रघुवीर समर्थ.